रसिक हो, नमस्कार. सन 1968 किंवा 70 सुमार असेल. आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर मी नोकरी करीत होतो. एके दिवशी संगीतकार प्रभाकर जोग यांचं मुंबईहून मला एक पत्र आलं, साधं पत्र. पत्रात स्वरांचं नोटेशन लिहिलं होतं. त्या नोटेशनला योग्य असं गीत मी लिहावं अशी प्रभाकर जोगांनी पत्रात मला विनंती केली होती. दुसऱ्या संगीतकाराने आधी चाल तयार केली आणि त्या चालीवर मी गीत लिहिलं असा माझ्या आयुष्यातला हा पहिलाच अनुभव म्हणायला पाहिजे. माझ्या मनावर फार मोठं दडपण आलं होतं. पत्रातलं नोटेशन असं होतं.
सानी ध निध निध पध प सानी ध निध निध पध प गम प पपध धनी रे निध पध सा सानि धनी ध निध पध प सानि धनी ध निध पध प.
गायक सुधीर फडके यांनी हे माझं गाणं गायलंय आणि रसिक हो, आता आपण ते ऐका.
स्वर जुळल्या सगळ्या त्या आठवणी स्वर आले दुरुनी जुळल्या सगळ्या त्या आठवणी स्वर सगळ्या त्या